प्रकरण 16 विश्वाचा नियंता। अखिल विश्व, त्यातली स्थित्यंतर, त्याची जडणघडण, त्यातील अनेकविध शक्ती आणि वस्तू, यातून प्रतीत होणाऱ्या आंतर व बाह्य प्रक्रिया, आधी सर्व डोळसपणे पाहिलं की काही गोष्टी हमखास जाणवतात। एवढ्या विराट, विविधांगी आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने विश्वाची निर्मिती करणारा तेवढाच कुशल आणि महान असला पाहिजे, तोच ईश्वर। त्याचेच पाशी महानतेची महत्ता साठवलेली आहे आणि कुशलतेचं कुशलत्व। कारण विश्वाची केवळ निर्मितीच झाली असं नाही, ती काही दगडधोंड्यासारखी नुसतीच पडून नाही, तिच्यात गतिशीलता आहे, सळसळ आहे, चैतन्य आहे। आपल्या ठिकाणी चैतन्य आहे कारण आपल्यात जीव आहे असं आपण म्हणतो, तसंच विश्वातही जीव असला पाहिजे, म्हणजेच तो जीव ओतणारा कुणीतरी असला पाहिजे, तोच ईश्वर। तोच विश्वात आणि प्रत्येक प्राणीमात्रात जीव ओततो। जीव ओतला की त्याच्यातून खळखळ, सळसळ शक्ती उभारू लागते, कारण तो जीवाचा स्वभाव आहे। झाडानं मूळ धरलं की त्याच्या मगदुराप्रमाणे ते वाढतच जाणार, स्फुल्लिंग पडलं की ते पेटतच राहणार, विचार सुरू झाला की तो भरकटतच राहणार। म्हणून नुसतं जीव ओतून भागत नाही, तर जीवाच्या कार्यावर नियंत्रण आवश्यक आहे। कार्य जेवढं विशाल, तेवढीच उपयोगाला आलेली कार्यशक्ती प्रचंड असते, म्हणून त्याचा नियंत्रकही तेवढाच महान असणं प्राप्त आहे। वैश्विक कार्य तर सगळ्यात मोठं। जगात कुठलंच यंत्र वायूच्या, अग्नीच्या अथवा पाण्याच्या कार्ययंत्रणेची बरोबरी करू शकत नाही। अगदी आपल्या देहातील यंत्रणा म्हटली तरी किती सूक्ष्म, बारीक आणि त्याच वेळी विराट आहे। पचनाची क्रिया असो, डोळ्यांनी पाहण्याची क्रिया असो, अथवा प्रजननाची क्रिया असो, मनाला थक्क करून सोडणारे एकापेक्षा एक वर चढ असंच कार्य निदर्शनाला येतं। हे कार्य जीवाकडून प्रवाहित झालेलं दिसून येतं, त्याच वेळी त्याची नियंत्रक शक्ती देखील आढळून येते। शारीरिक यंत्रणेत कुठलाही दोष शरीरातील मूळ घटकांच्या, जसं वात, पित्त, कफ यांच्या विषमतेतून निर्माण होत असतो, त्यात समता आणणारी शक्ती शरीरातच विद्यमान असते। तीच शक्ती अधिक कार्यप्रवण व्हावी म्हणून केवळ औषधोपचार करण्यात येतो। थोडक्यात, जो शक्तीचा निर्माता आहे तोच नियंता आहे। विश्वकार्य हे 5 महाशक्तींकडून घडत असतं। पृथ्वी, पाणी, तेज, वायू आणि पोकळी ही ती 5 तत्वे होत, यांचा निर्माता ईश्वर। या 5 शक्ती शक्तिरूपाने स्वतंत्रपणे आकारास आल्यावर बलदंड झाल्या। एकाच मातेच्या कुशीत जन्म घेतलेले 2 भाऊ मोठे झाल्यावर जसं एकमेकांशी भांडायला सिद्ध होतात, तशाच या 5 शक्ती एकमेकांच्या विरुद्ध उठतात। मनोहारी पृथ्वीला भूकंपाचा धक्का देऊन तेजाची शक्ती नष्ट करून टाकते। धडाडणाऱ्या अग्नीला पाणी निष्प्राण करून टाकतं। पृथ्वी, पाणी आणि वायू मिळून पोकळी उरू देत नाहीत। पाण्याला उष्णतेचा तडाखा बसून ते आटून जातं। पृथ्वीवरचे डोंगर वायूची गती रोधून टाकतात। अशा या एकमेकांच्या विरुद्ध उठलेल्या 5 महाशक्ती सगळ्याच सारख्याच स्वैर झाल्या तर वैश्विक कार्यच बंद पडेल, म्हणून त्यांचंही नियंत्रणाची गरज आहे। ते नियंत्रण देखील इतक्या खुबीदार रीतीने होतं की विरोधातूनच समानता साधली जाते। वायू जर नेहमीच वादळी असला, अग्नी अखंड धगधगतच राहिला, पाणी ओततच राहिलं, पृथ्वीची झीज कधीच झाली नाही आणि पोकळी कधी भरलीच गेली नाही, तर काय होईल याची कल्पना करा। म्हणून शक्ती ही आवश्यक आहे आणि त्याचं नियंत्रणही आवश्यक आहे। आणि हे दोन्ही इतक्या कौशल्यपूर्ण रीतीने साधणारा केवढा महान आहे। अशा या महान, प्रेमळ, सुंदर आणि कुशल कारागिराला ईश्वराला नतमस्तक होणं हेच श्रेयस्कर नव्हे काय? सोहम हंसः.